नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारताचो फिनटॅक प्रवास फक्त नवोपक्रमा खातीरूच न्हय, तर समावेश आनी लिंग न्याया खातीर आसा हें लक्षांत दवरूंक जाय अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हणलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळीं मलेशियाच्या 2 दिसांच्या दौऱ्या खातीर क्वालालंपूराक वतले. केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह आयज सांज वेळार छत्तीसगडाच्या 3 दिसांच्या भोंवडेर रायपूर पावतले. 19 वर्सा सकयल्या विश्वचषक 2026च्या निमाण्या मॅचींत भारतान इंग्लंडाक 100 धांवड्यांनी हारून विक्रमी 19 वर्सा सकयली मॅच 6व्या खेपे जिखली. आता पुराय खबरो. भारताच्या डिजिटल आनी फिनटॅक इकोसिस्टमाचो विस्तार जात आसतना सखोल आर्थिक समावेशन, तंत्रज्ञानाचो जबाबदार वापर आनी बायलांचो अधिकाधिक सहभाग वाढोवचो अशें आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भुवनेश्वरांत जाल्ल्या ब्लॅक स्वॉन समिटांत उलयतना केले. राष्ट्रपतींनी म्हळें की भारताचो फिनटॅक प्रवास फक्त नवोपक्रमा खातीरूच न्हय, तर समावेश आनी लिंग न्याया खातीर आसा हें लक्षांत दवरूंक जाय. तांणी नमूद केलें की लाखांनी भारतीयां खातीर फिनटॅक एक जीवनरेखा जाल्या, जाका लागून थेट लाभ हस्तांतरण, शेतकऱ्यांक वेळार भुगतान आनी ल्हान वेवसायां खातीर अखंड डिजिटल वेव्हार शक्य जाल्यात. डिजिटल भौशीक मुळाव्या सुविधांच्या परिणामाचेर उजवाड घालतना राष्ट्रपतींनी म्हळें की 57 कोटी परस अधिक जनधन खाती उघडल्यात, जातूंत 56 परस चड बायलां आसात. सायबर धोक्या आड सावधगिरी बाळगिताना आनी डिजिटल साक्षरता आनी नैतीक तंत्रज्ञान स्विकारपाच्या गरजेर भर दितना तांणी बायलांक फक्त वापरकर्ते म्हणून न्हय, तर फिनटॅक इकोसिस्टमांत फुडारी आनी उद्योजक म्हणून पळोवपाचेर भर दिलो. लोकप्रिय संवादात्मक कार्यक्रम परिक्षा पे चर्चा च्या 9व्या आवृत्तींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विद्यार्थ्यांकडे संवाद साधतना विद्यार्थ्यांक व्हड सपनां पळोवपाचें, भय कमी करपाचे आनी चरित्रांतल्यान प्रेरणा घेवपाचे आवाहन केले. परिक्षे वेळार तांणी परिक्षेच्या ताण तणावाक कशे तोंड दिवचे हाचेर विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केले.
पहली बात है, आप अपनी जो पैटर्न है उस पर पूरा भरोसा करो, लेकिन जो पैटर्न के लिए सुझाव देते हैं उसको ध्यान से सुनो, समझने की कोशिश करो और उसमें आपको लगता है यार मेरी पैटर्न तो है लेकिन ये चीज मैं अगर जोड़ दूं तो अच्छा होगा, लेकिन किसी के कहने पर मत जोड़ो, अपने अनुभव से जोड़ो.
संवादा वेळार विद्यार्थ्यांक तांच्या स्वतःच्या अद्वितीय शिक्षण पद्धतीर विश्वास दवरपाचो सल्लो दिलो. 2 व्यक्ती एकाच पद्धतीन विचार करनात वा वाढना हाचेर तांणी भर दिलो. प्रत्येक विद्यार्थ्याची एक वेगळी शैली आसता आनी स्वतःच्या तयारीच्या पद्धतीर पुराय विश्वास दवरप म्हत्वाचो आसा. विद्यार्थ्यांनी शिक्षक, पालक आनी मार्गदर्शकांनी दिल्ल्यो सूचना जतनायेन आयकूंक जाय आनी खोलायेन समजून घेतले उपरांत जे उपयुक्त आसा ते स्विकारपाक जाय अशें तांणी सांगलें. प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांक हेरांची दोळे धापून नक्कल करपा वाट्याचे, तांकां मेळपी खंयच्याय सल्ल्यात तांचे स्वताचे अनुभव आनी स्वताची समज जोडपाक प्रोत्साहीत केले. मोदींनी अधोरेखीत केले की जेन्ना विद्यार्थी मार्गदर्शन आनी आत्मविश्वास एकत्र करतात तेन्ना खरो आत्मविश्वास येता. दरेका विद्यार्थ्याच्या शिकपाचे गतीविशी शिक्षकांनी संवेदनशील रावपाचो सल्लो प्रधानमंत्र्यांनी दिलो. गुणाकडे वा कुशळटायेकडे चड झुकल्यार असंतुलन निर्माण जावंक शकता, जाल्यार योग्य समतोल दवरल्यार स्थिरताय आनी वाढ सुनिश्चित जाता अशें तांणी स्पष्ट केले.
जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है और हम शिक्षा सही करते हैं, गलत करते हैं तो बार बार हम अपने एग्जाम करते हैं, तो ये जो एग्जाम है वो हमें अपने आप को एग्जामिन करने के लिए एग्जाम है. अल्टीमेट गोल एग्जाम के नंबर नहीं हो सकता है, अल्टीमेट गोल संपूर्ण जीवन के विकास का होना चाहिए.
मजगती नरेंद्र मोदी हांचे कडेन गोयच्या ठाणे सत्तरीच्या विद्यार्थी श्रीजीत गडगिलान आत्मविश्वासान संवाद साधून गेमिंगाचेर म्हत्वाचो प्रश्न मांडलो. गेमिंग हो एक उत्पादक कुशळटायेचेर आदारिल्लो वेवसाय म्हूण पळोवपाविशी ह्या वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ताका मार्गदर्शन केले. ह्या छंदातल्यान फुडार घडोव येता. गेमिंगात गती आनी लक्ष केंद्रीत करपाची गरज आसा अशें नोंद करून आनी रचनात्मक पद्दतीन ताचो फाटलाग करतना तो एक कुशळटाय म्हणून वळखूंक जाता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळीं मलेशियाच्या 2 दिसांच्या दौऱ्या खातीर क्वालालंपूराक वतले. ऑगस्ट 2024 भारत मलेशिया द्विपक्षीय संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारी मेरेन पावले उपरांतचो प्रधानमंत्र्यांचो हो पयलो दौरा. ह्या दौऱ्या वेळार मोदी तांचे मलेशियन समपदस्थ अनवर इब्राहिम हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले. ते भारतीय समुदायाच्या सदस्यांकडे तशेंच उद्योग आणि व्यावसायिक प्रतिनिधीकडे संवाद साधतले. प्रधानमंत्र्यांच्या भेटीवेळार धाव्वो भारत मलेशिया सीईओ फोरमूय आयोजित करतले. परराष्ट्र मंत्रालयान म्हणला की भारत आणि मलेशिया इतिहासिक सभ्यता आणि सांस्कृतिक संबंधांवर आधारित दीर्घकालीन इष्टागतीचे बंद सामायिक करतात. जगातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या मलेशियात 2.9 दशलक्ष भारतीय डायस्पोराच्या उपस्थितीत हे नाते अधिक घटमूट झालं. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावल्यो खबरो. भारत एआय इम्पॅक्ट समीट 2026 एक भाग म्हणून आयोजित केल्या एआय आणि त्याचा प्रभाव या संशोधन परिसंवादाक राष्ट्रीय आणि जागतिक संशोधन समुदायाकडच्या 250 वयर प्रस्ताव मेळ्यात. ही परिषद या महिन्याच्या 18 तारखेक नवी दिल्लीत जातली. तातून ग्लोबल साऊथ पोस्टर ट्रॅक खाला 30 वेचून काढिल्ले पोस्टर, इंडिया फोरम शोकेस खाला 15 आणि स्टुडंट्स शोकेस खाला 15 पोस्टर सादर करतले. ग्लोबल साऊथ रिसर्च आणि पोस्टर शोकेस वेळार ग्लोबल साऊथच्या विद्यार्थ्यांनी आणि सहकार पंगडांनी तयार केल्या संशोधन पोस्टरांचे आकर्षक प्रदर्शन घडवून हाडटले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज सांजवेळा छत्तीसगडाच्या 3 दिवसांच्या भोवणेर रायपूर पावतले. या भेटीवेळार शाह राज्यातल्या अंतर्गत सुरक्षा परिस्थितीचो आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीवादाचो नियाळ घेतले आणि रायपूर आणि जगदलपुरातल्या वेगवेगळ्या कार्यावळींनी वाटो घेतले. वेळापत्रकाप्रमाण ते आज सांजवेळा रायपुरात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे महत्वाची बसका घेतले, ज्यातून राज्य संबंधित वेगवेगळ्या प्रशासकीय आणि सुरक्षा प्रश्नांचेर चर्चा जातली. फाल्यां शाह रायपुरात डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी वादाविशी उच्च पावण्यावेली सुरक्षा बसकेचे अध्यक्षपदार आसतले. केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तशेंच सुरक्षा यंत्रणांचे प्रतिनिधी हे बसकेत वाटो घेतले. 9 फेब्रुवारीक जगदलपुरात जावपी बस्तर पांडम महोत्सवाच्या समारोप सुवाळ्यात केंद्रीय गृहमंत्री वाटो घेतले. देशात आता मेरेन वट्ट 8.47 कोटी वयर शेतकार वळखपत्रां जारी जाल्यात. 2026-27 मेरेन 11 कोटी शेतकारांक शेतकार वळखपत्रां दिवपाचे ध्येय आसा, अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी दिली.
हम फार्मर आईडी बनाने का काम कर रहे हैं. अब हर एक किसान का भारत के एक अलग पहचान होगी. उसके पास जितनी जमीन है उस जमीन का विवरण, जमीन में बोई गई फसलों का विवरण, ये सारी जानकारी रहेगी. अब तक देश के 19 राज्यों में किसान रजिस्ट्री तैयार करने की प्रक्रिया प्रगति पर है और मुझे बताते हुए प्रसन्नता है अब तक 8,47,00,000 से अधिक किसानों की आईडी बनाई जा चुकी है.
काल सांजवेळा झिम्बाब्वेच्या हरारे शहरात जाल्ल्या 19 वर्सा सकयल्या विश्वचषक 2026 निमाणे मॅचीत भारतान इंग्लंडाक 100 धावण्यांनी हारून विक्रमी 19 वर्सा सकयली मॅच 6व्या खेपे जिकली. टॉस जिकून पहिली फलंदाजी करपाची निवड केल्या उपरांत फक्त 80 चेंडूंनी 175 धावण्यो करपी वैभव सूर्यवंशीन अप्रतिम आणि विक्रमी खेळान भारताच्या डावाक उर्बा मेळ्ळी. कर्णधार आयुष म्हात्रे हांच्या 53 धावण्यो महत्वाच्यो थारल्यो, जाल्यार अभिज्ञान कुंडून 40 धावण्यो जोडून भारतान निर्धारित 50 षटकांनी 9 गडे वगडावन 411 धावण्यो केल्यो. वैभव सूर्यवंशी हाका मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज असे दोनूय पुरस्कार फावो जाले. भारतीय हवामान खात्यान उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशांत सकाळ आणि रातच्या वेळार फुडले 2 दीस दाट धुके पडपाचो अदमास काढला. तशेंच देशांच्या उदेंत वाठारांत उण्यात उणे तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस ल्हव देंवपाचो अदमास उक्तायला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण फुडले 2 ते 3 दीस वायव्य वाठारांत खर वारें येवपाची शक्यताय आसा. आता खबरो सोंपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. भारताचो फिनटॅक प्रवास फक्त नवोपक्रमा खातीरूच न्हय तर समावेश आणि लिंग न्याया खातीर असा हे लक्षात धरूंक जाय असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी मलेशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्या खातीर क्वालालंपुराक वतले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज सांज वेळार छत्तीसगडाच्या 3 दिसांच्या भोवणेर रायपूर पावतले. 19 वर्सा सकयल्या विश्वचषक 2026च्या निमाण्या मॅचीत भारतान इंग्लंडाक 100 धावण्यांनी हारून विक्रमी 19 वर्सा सकयली मॅच 6व्या खेपे जिखली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.